चीनी मंडी .com पॉडकास्ट।
बांगलादेशात ऊस क्षेत्र घटलं काय आहे त्यामागची कारणं? हवामानातील बदलांमुळे ऊसावर मोठ्या प्रमाणावर रोग आणि किडीचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे बांगलादेशात ऊसाचं क्षेत्र घसरत आहे। रोगराईमुळे शेतकऱ्यांनी ऊसाकडे पाठ फिरवल्याची परिस्थिती आहे। ऊस पट्ट्यातील जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सतखीरा जिल्ह्यात ऊसाचं क्षेत्र जवळपास संपुष्टात आल्याचं दिसत आहे। गेल्या 20 वर्षात येथील ऊस शेती 97% कमी झाल्याची आकडेवारी समोर आली आहे। सतखीरा जिल्ह्यात केवळ हवामानातील बदलांमुळे शेतकऱ्यांनी ऊसाकडे नाक मुरडलं आहे। कृषी विभागाच्या निरीक्षणानुसार 2000 सालापासून जिल्ह्यातील ऊसावर रोगराई येण्यास सुरुवात झाली। जिल्ह्यातील शेतजमीन क्षारयुक्त होऊ लागल्यामुळे ऊस, हळद, डाळी आणि सूर्यफुलाच्या शेतीमध्ये अडथळा येऊ लागला आहे। त्यामुळे ऊसावर वेगवेगळ्या रोगांचा सातत्यानं प्रादुर्भाव होऊ लागल्यामुळे आता ऊस शेती बंद केल्याची माहिती स्थानिक शेतकऱ्यांनी दिली। दरम्यान कृषी विभागाच्या स्थानिक कार्यालयानंही या परिस्थितीविषयी माहिती दिली। जिल्ह्यातील ऊस क्षेत्र कमी झालं आहे, पण केवळ हवामानातील बदलांमुळे नाही तर जिल्ह्यात साखर कारखानाही नाही। तसंच या पिकांसाठी शेतजमीन एक वर्षभर अडकून राहत असल्यामुळेही शेतकऱ्यांनी ऊसाला नापसंती दिल्याचं कृषी विभागाचं म्हणणं आहे। कृषी विभागाच्या माहितीनुसार जिल्ह्यात 2 दशकं मोठ्या प्रमाणावर ऊस शेती होत होती। 1990 जिल्ह्यातील 5,250 हेक्टरवर ऊस शेती होत होती। त्यानंतर 2000 3,948 हेक्टर क्षेत्रावर ऊस शेती होती। त्यानंतर 2010 ऊस क्षेत्र 140 हेक्टरवर आलं। यावर्षी ऊस क्षेत्र 129 हेक्टरवर आलं। 2000 आतापर्यंत 97.22% ऊस क्षेत्र घटलं आहे। सतखीरा जिल्ह्यातील कृषी विभागाचे सहसंचालक अरबिंदा बिस्वास म्हणाले, मुळात हवामान बदलामुळेच ऊस क्षेत्र घटत आहे असं नाही। जिल्ह्यात साखर कारखानाच नसल्यामुळं शेतकरी ऊस करण्यास तयार नाहीत। ऊस शेतीमध्ये वर्षभर शेती अडकून राहते। दुसरीकडे शेतकरी एका वर्षात 3 पिकं घेऊन फायदा मिळवू शकतात। ऊसावरील रोगराई संदर्भात शेती विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असल्याचंही त्यांनी सांगितलं। दरम्यान दत्तपूर गावातील ज्येष्ठ शेतकरी अब्दुल अझीज म्हणाले, गावातील 70-80% शेतकरी अनेक वर्ष ऊस शेती करत होते। मी देखील जवळपास 35 वर्ष ऊस शेती करत होतो, पण गेल्या 10-12 वर्षांपासून मी ऊस शेती करत नाही। या परिसराला 2007 सिदर आणि 2009 अलिया चक्रीवादळाचा तडाखा बसला। त्यानंतर शेतकऱ्यांना हवी तशी पिकं मिळेना झाली आहेत। जमिनीत क्षारांचं प्रमाण वाढलं आहे। त्यावर अझीज म्हणाले, ऊसावर गेल्या काही वर्षात कीड मोठ्या प्रमाणावर वाढली आहे। बुरशीसारख्या रोगाचा प्रादुर्भाव आहे, त्यामुळेच आम्ही ऊस शेती न करण्याचा निर्णय घेतला। तसंच ऊसामुळे शेतकऱ्यांना हातात पैसे मिळण्यासाठी वर्षभर वाट पाहावी लागते। आता तेवढ्या कालावधीत इतर पिकं घेऊन तो पैसे मिळवू शकतो, त्यामुळे परिसरातील शेतकरी ऊस शेतीला नकार देत आहेत।